आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे.
करू